केळ बनाना. केळ ही म्युसेसी कुलातील एकदलिकीत व बहुवर्षायू वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव म्युसा पॅराडिसियाका असे आहे. या वनस्पतीच्या फळांना केळी म्हणतात. या वनस्पतीचे मूलस्थान आशिया खंडाच्या आग्नेय भागात असून तज्ज्ञांच्या मते ते भारतामध्ये आसामच्या दक्षिण भागात आहे. आशिया खंडाच्या उष्णकटिबंधातील सर्व प्रदेशात केळीची लागवड पुरातन काळापासून होत असल्याचे दिसून येते. केळीची लागवड कंदांपासून करतात. कंदांपासून निघणाऱ्या धुमाऱ्यांपासून वातवीय आभासी खोड तयार होते. याची उंची 3 ते 7 मीटर असून एकदा फुले येऊन गेली की ते मरून जाते. पाने लांब व खोडापाशी निमुळती मात्र मोठ्या पात्यांची व आयताकृती असतात. लोमत्या केळ फुलाच्या अर्थात फुलोऱ्याच्या तळाशी मादी फुले तर वरच्या टोकाला नर फुले असतात. फुलोऱ्याची सहा पात्रे सहज दिसून येणारी तपकिरी रंगाची एकामागे एक गळून पडणारी असतात. फळांचा घड अर्थात गुच्छ असतो. त्यातील प्रत्येक फण्यात दाटीने टोकदार साधारण गोलसर लांबट व आखूड देठांची हिरवी केळी असतात. पिकल्यावर केळी पिवळी होतात. पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून कच्ची फळे खोडाचा गाभा व केळफुले भाजी करता वापरतात. फळांपासून टिकाऊ पूड अर्थात पीठ मुरांबे टॉफी काचऱ्या जेली इत्यादी पदार्थ बनवतात. पिकलेली फळे कार्बोदकांचा उत्तम स्रोत आहेत. याखेरीज पिकलेल्या फळांमध्ये पोटॅशियम कॅल्शियम आणि अ तसेच क जीवनसत्वे असतात. पिकलेली फळे उन्हात वाळवून सुकेळी बनवतात. कच्च्या फळात टॅनिन व स्टार्च अधिक असून फळ पिकताना साखरेचे प्रमाण वाढते व टॅनिन कमी होते. तसेच वास व चव बदलते. रंग बदलतो. सुक्या आवरक पर्णतलाचा उपयोग फुले फळे विड्याची पाने तपकीर वगैरेंसारख्या वस्तू बांधण्याकरता आवरण व दोऱ्यासारखा करतात. फळ मधुमेह मूत्रपिंड दाह संधिवात मूत्रविषरक्तता व हृदयविकार यावर गुणकारी आहे. पक्व फळांपासून मद्य व शिरका अर्थात व्हिनिगर बनवतात. केळ्यांच्या उत्पादनात भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात केळ्यांच्या सुमारे 14 जाती आहेत. अलीकडे उतीसंवर्धन पद्धतीने केळीची रोपे तयार केली जातात. केळी तयार होत असताना घडाच्या टोकाला असलेले वांझ केळफूल कापून घेतात. घड पिकत आल्यावर फळांचा गडद हिरवा रंग बदलून फिकट हिरवा होतो. असा घड थोडा लांब दांडा ठेवून कापून घेतात. केळांचे घड बंद गुदाबांमध्ये अर्थात कोठीमध्ये धूर देऊन पिकवतात. शीतगृहात हळूहळू पिकवलेली केळी धूर देऊन पिकवलेल्या केळ्यांपेक्षा गोड असतात व त्यांना आकर्षक पिवळा रंग येऊन त्यांच्यावर काळे ठिपके येत नाहीत. भारतामध्ये बसराई हरिसाल लाल वेलची सफेद वेलची मुठेळी वाल्हा व लाल केळ या जातींची पिकलेली केळी तशीच खाण्यासाठी वापरतात. बन केळ आणि राजेळी जातींची केळी शिजवून किंवा तळून खातात. ही नोंद राजा ढेपे यांनी केली आहे.